नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याचं बांबू उद्योग धोरण जाहीर. 15 बांबू क्लस्टर्सची उभारणी. 5 लाखांहून जास्त रोजगार संधी. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजना पोर्टलचं अनावरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांना उद्यापासून प्रारंभ. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय. आता सविस्तर बातम्या. राज्याचं बांबू उद्योग धोरण 2025 आज जाहीर करण्यात आलं. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. या उद्योगासाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून यातून 5 लाखांहून जास्त रोजगार निर्माण होतील. या धोरणाअंतर्गत राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला या धोरणामुळे चालना मिळणार असून शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध होणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. संस्थेच्या मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या 9 शिक्षण संस्था आणि 2 वसतिगृहांचं अद्ययावतीकरण करण्यालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या योजनांमध्ये 5 वर्षांसाठी 500 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा तसंच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांकरता गट अ ते ड संवर्गात 2,228 पदांची निर्मिती करण्याला आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली. इंडिया मेरीटाईम वीक 2025 आयोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एका बैठकीत सविस्तर आढावा घेतला. येत्या 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हा कार्यक्रम मुंबईत गोरेगाव इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबईत रमाबाई नगरमध्ये माता रमाबाई आंबेडकर यांचं स्मारक उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून रमाबाई नगरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारलं जाईल असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज झालं. त्यानंतर शिंदे बोलत होते. सामुदायिक वन हक्क मिळवण्यासाठी पात्र असलेल्या गावांना हे हक्क देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्यानं कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुमारे 17,000 गावांपैकी फक्त 5,000 गावांना सामुदायिक वन हक्क मिळालेले आहेत. राज्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले. अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना 50,000 ते 2,500,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायालयानं सांगितलं. चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे याचा पुनरुच्चारही न्यायालयानं केला. राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचं आज इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या पोर्टलमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल असं सावे यांनी सांगितलं. या महामंडळाअंतर्गत सध्या 14 उपकंपन्या कार्यरत असून पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सावे यांनी केलं. या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील 18 ते 55 वयोगटातल्या पात्र व्यक्तींना 1 लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज दिलं जातं. आतापर्यंत 3,923 लाभार्थ्यांना एकूण 21,07,00,000 रुपये कर्ज वाटप करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं. निवडणूक आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी आणि त्यातल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येमध्ये महिलांचं प्रमाण गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं असून 2023-24 मध्ये ते 42% झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. कौशल्य पत आणि रोजगार वाढीसाठी राबवलेल्या धोरणांमुळे महिलांचं आर्थिक समावेशन शक्य झालं असून महिला कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासन अनेक महिला केंद्रित उपक्रम राबवत आहे असंही मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 11,89,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत करमहसुलात 6.33% वाढ झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग येत्या 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात 4थी DLC अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. देशातले 2,000 जिल्हे आणि उपविभागीय मुख्यालयांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. या मोहिमेत निवृत्ती वेतनधारकांच्या सोयीसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. भारतात तयार होणाऱ्या 3 कप सिरपमध्ये भेसळ असल्याचं जागतिक आरोग्य संघटना WHO नं म्हटलं आहे. यात श्री सन फार्मास्युटिकल्सचं कोल्ड्रीफ, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचं रेस्पीफ्रेश TR आणि शेप फार्माच्या रिलाईफ या औषधांचा समावेश आहे. जगातल्या कोणत्याही देशात ही औषधं आढळली तर ताबडतोब त्याची माहिती संबंधित यंत्रणेनं द्यावी असं आवाहन WHO नं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिवाळीच्या सुट्ट्या उद्यापासून सुरू होत आहेत. 15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्ट्या देण्यात आली असल्याची माहिती उपकुलसचिव डॉ गणेश मंझा यांनी दिली आहे. 12 ते 28 ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसर इथे सुट्टी असणार आहे तर प्रशासकीय विभागांना 18 ते 26 ऑक्टोबर दरम्यान 9 दिवसांची सुट्टी असणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धची 2 कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 2-0 अशी निर्भेळ जिंकली आहे. या मालिकेत दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतानं 7 गडी राखून विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी अवघ्या 58 धावांची आवश्यकता होती. साई सुदर्शन 39 धावांवर तर कर्णधार शुभमन गिल 13 धावांवर बाद झाला. KL राहुलनं ध्रुव जुएलच्या जोडीनं विजयाला गवसणी घातली. राहुल 58 तर ध्रुव 6 धावांवर नाबाद राहिले. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. येत्या 19 तारखेपासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलियासोबत 3 1-दिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर 5 T20 सामन्यांची मालिका होणार आहे. हवामान. येत्या 18 तारखेपर्यंत मराठवाड्यात वादळी वारा आणि मेघगर्जनांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याचं बांबू धोरण जाहीर, 15 बांबू क्लस्टर्सची उभारणी, 5 लाखांहून जास्त रोजगार संधी. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. OBC वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजना पोर्टलचं अनावरण. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांना उद्यापासून प्रारंभ आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.